अच्छी पोळ्या केल्या नऊ जो गुन्हेगारी करल गुन्हेगारी सोड हा गुन्हेगारी हे गुन्हेगारी बेनेगारी भोसड्यात एक दिवस आयदान गांडीत शिरणार तुला खांद्यावर घेणारी झोपल्यात बघ आता तुझीच तिरडी घेऊन फिरणार लेका जरा ऐक माझं याचा शेवटले वाईट तुझा कर्म आणि मस्ती बी जिरणार तुझा आई बाबा रडतात कोपऱ्यात बाकी ही दुनिया विसरणार कोण होतास तू काय झालास तू काय तू मिळवला जरा सांग मला तू दोन नंबर धंदा अरे का केलास तू काय तुझा शेवट आता दुष्ट राव फुकटचा मटण की कष्टाचा वरण बा झोप नाही रात्री आता कोण करल घात चिंता तुला उद्या कोण करल मात वार झाले सात आणि चार गेले आत गुन्हेगारी सोड भुलटे गुन्हेगार खाकी वरती दिसली सगळे भुलटे फरार काय तुझा माज तुझ्या स्कीमा हजार घरात नाही अन्न आई बाला विचार गुन्हेगारी सोड हा गुन्हेगारी तुझ्या भाईच नाही रे आईबाच पाय धर आशीर्वाद खंबीर सात मिळव की काय तर फुकट चारू बाबा ता बदल की नाही तर पाचवीला पुजलेलं दारिद्र हाय तुझा आदर्श पुढची पिढी काय शिकना कमरेला चाकू लावून कुठंच नाही डिकना घात झाला बाबाचा बदला घेऊन जिंकना पण त्याचा भी अंत यो वाद कसा मिटना 302 307 कोर्टाच्या फेऱ्या अंगावर केसीची खास काय तुझा सप्लाय ना उद्या ना आज ठेव की जनाची नाही तर मनाची लाज पैशावर चालती ही दुनिया लय मादर कोड आपली आई पद बघ मग चादर रोड उधारीवर आणलेलं फेकून दे ताबडतो भुलट्यासारखं जगणं बंद कर गुन्हेगारी सोड भुलटे गुन्हेगार खाकी वरती दिसली सगळे भुलटे फरार काय तुझा माज तुझ्या स्कीमा हजार घरात नाही अन्न आई बाला विचार गुन्हेगारी सोड हा गुन्हेगारी
संपत नाही ती फक्त नाव बदलते गुन्हेगारी संपत नाही ती कधीतरी तुला संपवते सपला की विषय